मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्येऽखिल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं వందే యతిం మాధవం స్వామీ మాధవనాథవల్లభమథో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమాభక్తసుశాంతదాంతసుహృదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిత్వపూర్ణసతతం తూర్యత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వదీనాంకితం. ఓం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ మహారాజ్ కీ జయ. సబసంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
హరి హరి హరి. సృష్టిచ్యా ఉపక్రమా పూర్వీ గా వీరోత్తమా వేడా ఐసా బ్రహ్మా ఏకలా హోతా. మజ ఈశ్వరాతే నోళఖే ना सृष्टि ही करू शके तो थोरू केला एके नामे जेणे. जयाचा अर्थ जीवी ध्याता जे वर्णत्रयची जपता विश्व सृजन योग्यता आली तया तेधवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले पाठी नेणो किती येर सृजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. ऐसा नाममंत्रे जेणे धातया अढंस करणे तयाचे स्वरूप आईक म्हणे श्रीकांतू तो. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं. परब्रह्माच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी सृष्टी निर्माण होताना परमात्माच पण ज्याच्या ठिकाणी निर्मितीचं सामर्थ्य आहे असा परमात्मा, सृजनाचं सामर्थ्य आहे असा परमात्मा, केलेलं सृजन सांभाळण्याचं सामर्थ्य आहे असा परमात्मा, तसंच संहार करण्याचं सामर्थ्य आहे असा परमात्मा. परमात्म्याच्या ठिकाणी अंगीभूत असणारे हे तीन गुण जणू परमात्मा आणि मूळ माया, शिव आणि शक्ती अशा रूपाने काम करू लागले. आणि या शक्ती स्वरूपात विष्णू आहेत. शिव याचा अर्थ अक्षर, अव्यय, अविकारी परमात्मा. आणि शक्ती याचा अर्थ शिवाचीच, शिवापासूनच असणारी पण सृजन सामर्थ्य असणारी आणि संहार सामर्थ्य असणारी अशी शक्ती. परमात्म्यापासून विश्व निर्मिती, विश्व रक्षण आणि विश्व संहारण. विष्णू आणि महेश हे प्राथमिक देव कल्पिले गेले ही कल्पना आहे. विष्णू आपल्या मूळ स्वरूपात परमात्माच आहेत. महेश आपल्या मूळ स्वरूपात परमात्माच आहेत. पण विष्णू काही करत नाहीत आणि करवत नाहीत अशा विष्णूंच्या ठिकाणी त्यांच्या नाभीपासून ब्रह्मा निर्माण झाला आणि त्या ब्रह्म्याच्या ठिकाणी मात्र विश्वनिर्मितीची शक्ती ठासून भरलेली होती. पण जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा मज ईश्वराते नोळखे ना सृष्टी ही करू शके अशी त्याची स्थिती होती. मी असं म्हटलं की आपण जसे जन्माला येतो आपलं पोषण नाभीतून होतं, आणि जन्माला आल्यानंतर आपण आपलं स्वरूप ओळखत नाही, ईश्वराला ओळखत नाही आणि पुनरुत्पादनाची शक्ती देखील त्या क्षणाला आपल्या ठिकाणी नसते. सृष्टीचा उपक्रम होण्याच्या पूर्वी हा ब्रह्मा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे गोंधळलेल्या स्थितीत होता, एकाकी होता, एकटा होता, संस्कारित नव्हता. पण त्याच्यावर संस्कार झाले. जयाचा अर्थू जीवी ध्याता जे वर्णत्रयची जपता, त्याला तू परमात्मा आहेस, तू परमात्म स्वरूप आहेस अशा प्रकारचं ज्ञान देतच मोठा केला. तो वर्णत्रयाला जपायला लागला, तो ओंकाराला जपायला लागला आणि कालांतराने तो जसा मोठा झाला तसं विश्व सृजन क्षमता त्याच्या ठिकाणी आली, जशी आमच्या ठिकाणी येते तशीच. तेव्हा विश्वाचं सृजन करण्याची क्षमता असणारा हा ब्रह्मा आणि वर्णत्रय जपत असल्यामुळं ज्याला स्वरूपाचं अनुसंधानही साधलेलं आहे असा सुसंस्कारित तेधवा रचिले ब्रह्मजन, तेव्हा तो ब्रह्माला ओळखायला लागला. तेव्हा त्याच्या ठिकाणी ब्रह्मजनाची प्रतिष्ठापना झाली, तो ब्राह्मण झाला, ब्रह्म जाणणारा झाला, तो ज्ञानी झाला. तया वेद दिधले शासन, तसंच त्याचं ज्ञान आणि ते ज्ञान अबाधित ठेवून जगतात वावरण्याची युक्ती शासन म्हणून नियम घालून दिले, ते नियम वेद या नावाने प्रसिद्ध झाले. जसं आम्हाला शिक्षण दिलं जातं, आताच्या शिक्षणाचं स्वरूप सोडून द्या, सोडून अशा करता द्या की आता हे काही जपलं जात नाहीये म्हणून सोडून द्या, हे सोडून देण्याचा विषय नाही. पण जेव्हा गोंधळलेला वेडा ऐसा अशी स्थिती होती तेव्हापासून त्याला बाकीच्या ज्ञानाबरोबर ब्रह्मज्ञान देखील देणं गरजेचं आहे. त्याला आपण कोण आहोत हे एका योग्य वयामध्ये सांगणं, त्यांनी ते जपणं आणि तसा जपत तो मोठा होणं गरजेचं आहे. तेव्हा त्याच्या ठिकाणी विश्वसृजन योग्यता, प्रजोत्पादन क्षमता निर्माण होते, पण ती ज्ञानासकट निर्माण होते, ती शास्त्रांच्या चौकटीचा आधार घेऊन निर्माण होते आणि तशी निर्माण व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि या शास्त्राच्या चौकटीमध्ये राहून यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले, त्यांनी यज्ञ भावनानी, यज्ञ भावनेनी आपली जीविका सांभाळली, पण यज्ञ भावनेनी सांभाळली, सेवेच्या अंगाने सांभाळली, समर्पणाच्या अंगाने सांभाळली, स्वार्थ त्यागाच्या अंगाने सांभाळली. आणि तिसऱ्या अध्यायात देखील तसंच सांगितलं की परमात्म्यानी ब्रह्मदेवाची निर्मिती सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा यज्ञ संकल्पने सहितच प्रजेची निर्मिती केली ब्रह्मदेवानी, आणि अशी निर्मिती करून पुरोवाच प्रजापती ही प्रजापती त्यांना असं म्हणाला, अनेन प्रश्रविष्यध्वम एष वाहतु इष्ट कामदुक, तुम्ही या यज्ञ संस्थेचं संवर्धन करा, तुमच्या इष्टपूर्तीसाठी हा तुम्हाला मदतगार होईल, मदतनीस होईल, तुमच्या सगळ्या इष्ट कामना हा पूर्ण करेल। ज्ञान अंतरात असावं, ब्रह्मज्ञान अंतरात असावं, आणि त्या ब्रह्मज्ञानासकट त्यांनी यज्ञ भावनेनी मानवानी अन्य मानवांची, भूतमात्रांची, प्राणीमात्रांची, वनस्पती जाताची, निसर्गाची सेवा करावी, अशा प्रकारचा यज्ञ प्रजापतींनी विश्वाच्या निर्मितीच्या वेळेलाच शिकवला दिला। याच्या सकटच यज्ञ भावने सकटच प्रजेची निर्मिती केली। आणि त्याच्यामध्ये त्यांनी, तुम्ही जसे आहात तसे तुमच्या व्यतिरिक्त सर्व जणू देव आहेत असं पाहायला शिकवलं। जे मनुष्याला अन्य मानव देव असला पाहिजे। तुम्ही आलात तर पाहुणचार म्हणून मी तुम्हाला पाणी देतो, तर पाहुणचार ही एक भूमिका आहे, पण त्याच्यापेक्षाही सखोल भूमिका आपण देवाची सेवा करतोय अशी असली पाहिजे। विनोबा म्हणतात की तुळशीला काय पाणी घालायचंय, जी फळ देत नाही, फूल देत नाही, छाया देत नाही, पण असं कोणतंही फळ फूल छाया न देणाऱ्या तुळशीला ब्रह्मभावनेनी सांभाळणं, त्या ठिकाणी परमात्मा आहे असं पाहणं ही दृष्टीची उन्नती आहे। नाहीतर प्रत्येक ठिकाणी फायदा असेल तरच आम्ही काहीतरी करू। रुपया, सबसे बड़ा रुपया, ज्याच्यातून काही मिळणार नाही ते काही नकोच, ते करण्याची गरज नाही। स्वामी स्वरूपानंद रोज पूजा झाल्यानंतर ते तीर्थ जोपर्यंत ते चालत अंगणात येत होते तुळशी वृंदावनाला, तुळशीला तीर्थ घालून तुळशीला प्रदक्षिणा घालत असत। सहसा पुरुष वर्ग तुळशीला प्रदक्षिणा घालत नाही, ते मोठ्या भक्तिभावानी प्रदक्षिणा घालत असत आणि नमस्कार करत असत। ही देवांची भावना आहे, आणि तुळसच नव्हे तर सगळ्या निसर्गाची। अशा प्रकारे तुम्ही जर देवांना भजाल तर देवही तुम्हाला राखतील, अशा प्रकारचा नियम प्रजापतींनी घालून दिला। आणि ज्याचे त्याचे इष्ट असे भोग आहेत ते त्या त्या सर्वांना देऊन जे उर्वरित आहे ते प्रसाद मात्र घ्यायला सांगितलं। स्वामीजी अशा श्लोकांवर निरूपण करत असताना म्हणायचे की तुमच्या उत्पन्नाचा काही भाग हा सरकारचा आहे, तो कायद्याने तुम्हाला द्यायला लागतो। तुमच्या उत्पन्नाचा सगळा भाग तुमचा नसतो, काही सरकारचा आहे असं म्हणायचे, काही तुमच्या कुटुंबाचा म्हणजे पत्नी पती मुलं बाळ यांचा आहे, काही तुमच्या भविष्य निर्वाहासाठी आहे, आणि काही दानधर्मासाठी आहे। आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे असं म्हणायचे, म्हणजे जो श्रीमंत आहे त्यांनीच त्याच्यासाठीच हा विषय चाललाय असं नाही, तर हा प्रत्येकासाठी आहे। रामकृष्ण असं म्हणायचे की तू इथे येतोस, एखाद्या भक्ताला तू इथे येतोस तर एखादं केळं घेऊन येत जा, एखादं फळ घेऊन येत जा, नाहीतर दोन पैसे तरी इथं ठेव असं म्हणायचंय। याची मला आवश्यकता आहे म्हणून तुला सांगत नाहीये, तर तुझ्या ठिकाणी उदात्त भाव निर्माण व्हावा, तुझ्या ठिकाणी देण्याची वृत्ती निर्माण व्हावी म्हणून सांगतोय। यांनी परमार्थिक भावनेचा उत्कर्ष आहे, म्हणून ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला देणं तैर दत्तान अप्रदायेभ्यो, त्यांना न देता जो खातो फक्त स्वतः करता स्तेन एव सहा, तो चोर समजला पाहिजे असं भगवद्गीता म्हणते। अशा प्रकारे ब्रह्मदेवाला वर्तन घालून दिलं, सुसंस्कारित केला आणि मग त्या ब्रह्मदेवानी तेधवा रचिले पाठी नेणो किती येरस रजिले लोक अपार। म्हणून जर आपली आणि ब्रह्म्याची तुलना होऊ शकत असेल तर आपली आणि आपल्या सृजनाचीही तुलना व्हायला पाहिजे। आपण जी प्रजोपादना केली त्या प्रजेलाही वळण लावणं हे आपलं काम आहे, त्यालाही सुसंस्कारित करणं आपलं काम आहे। झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने, ऐसे नाम मंत्रे जेणे धातया अढंच करणे। अशा ज्या नाम मंत्रांनी धातया म्हणजे सगळ्यांना जन्म देणारा जो ब्रह्मदेव, त्यांनी अतिशय श्रेष्ठ कृती केली। तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू, तो त्या कृतीचं स्वरूप काय ते ऐक असं तो श्रीकांत श्रीकृष्ण म्हणाला। तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदिवर्णो बुझा, सर्व मंत्रांचा मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा प्रणव म्हणजे ओंकार, तो आदिवर्ण आहे असं समज, म्हणजे सर्वात प्रथम निर्माण झालेला असा शब्द आहे असं समज। या प्रणवाचा अर्थ असा आहे की जो मज ईश्वराते नोळखे ना सृष्टीही करू शके असा जो गोंधळलेला आहे, तो ज्या प्रणवाच्या योगानी ज्ञानी होतो, ब्रह्मज्ञानी होतो, स्वरूपबोध प्राप्त करतो असं त्या प्रणवाचं स्वरूप आहे। तो सर्व मंत्रांचा राजा आहे। आणि तत्कारू जो दुजा, पहिला शब्द आहे ओम, दुसरा आहे तत्, हा जो तत् शब्द आहे तो दुसरा शब्द, तिजा सत्कारू, ओम तत् सत् या नामाचा जो विनियोग, त्या विनियोगाबद्दल ज्ञानेश्वर महाराज निरूपण करतात। एवं ओम तत् सत्कारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू, हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषदाचे, अशा प्रकारे ओम तत् सत् रूपी ब्रह्मनाम ओम तत् सत् या तीन शब्दांनी निर्माण झालेलं ब्रह्मनाम हे उपनिषदांमधून निर्माण झालेलं सुंदर फूल तू त्याचा सुवास घे, तू त्याचा अर्क सेवन कर, तू त्याचा इसेन्स काय आहे ते घे, म्हणजे लक्षात घे। आपण एक दोन मिनिटं थांबू। जी स्वामी जी नारायण। अशा प्रकारे ओम तत्सत हे ब्रह्मनाम तीन प्रकारचं तीन शब्द असणारं असं हे ब्रह्मनाम हे उपनिषदांपासून निर्माण झालेलं सुंदर फूल जणू आहे आणि त्या फुलाचा इसेन्स सुगंध तू घे तुरंबी म्हणजे त्याचा सुवास घे येण्याची गा होऊनी एक जे कर्म चाले सात्विक ते कैवल्याते पायिक घरींचे करी याची थोरवी अशी आहे की या ब्रह्मनामा सकट येणेसी गा होऊनी एक या ब्रह्मनामा सहित एकरूप होऊन म्हणजे परमात्म्याशी एकरूप होऊन परमात्म भावनेशी एकरूप होऊन जे कर्म चाले सात्विक जे सात्विक कर्म घडतं हा 17वा अध्याय यज्ञ दान तप आहार त्रिविध प्रकारचे सात्विक राजस तामस असे जे सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टपणाने सांगितलं की फक्त सात्विक कर्म जे आहेत ते या ब्रह्मनामाशी एकरूप होऊन घडू शकतं राजस आणि तामस नाही। कारण सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणांनी भगवत भक्ती वाढीला लागते। सत्व हे ज्ञानवर्धक आहे सत्वात संजायते ज्ञानम सत्वगुणांनी ज्ञान उत्पन्न होतं रज आणि तमानी नाही म्हणून कर्म त्रिविध प्रकारचं असलं तरी देखील जो सुसंस्कारित झालेला आहे पूर्वी गोंधळलेला होता जन्माच्या वेळेला मान्य आहे पण ज्ञानाने सुसंस्कारित झालेला आहे आणि मोठा झालेला आहे अशा व्यक्तींनी म्हणजे कर्म करायला योग्य असा मोठा झालेला आहे त्यांनी सात्विक कर्म करणं आवश्यक आहे। येणेसी गा होऊनी एक जई कर्म चाले सात्विक तई कैवल्याते पायिक घरींचे करी तेव्हा मोक्ष कैवल्य त्याला आपल्या घरचा पायिक सेवक करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी येतं। मोक्ष दुराराध्य आहे हे मान्य आहे मोक्ष मिळवणं कठीण हे मान्य आहे पण असा कठीण असणारा मोक्ष कैवल्य किंवा कैवल्य सुख त्याच्या घरी दास होऊन राहतं पायिक होऊन राहतं। परी कापुराचे थळीव आणून देईल दैव या ज्ञानेश्वर महाराजांच्या कल्पना आहेत बरं का सगळ्या। थळीव म्हणजे अलंकार अलंकार कशाचा कापुराचा कापराचा अलंकार ही एक विशिष्ट कल्पना आहे आणि ही ज्ञानेश्वरीतच आली आहे। कर्पूर गौर अशा कापराचा अलंकार कदाचित कितीतरी शोभायमान असेल तो जी व्यक्ती अंगावर धारण करेल तिला जास्त शोभून दिसेल देखील कदाचित. आणि दैवगत्या हा जर कापराचा अलंकार म्हणजे कापराचे अनेक अलंकार हे जर एखाद्याला प्राप्त झाले आणूनी देईल दैव लेवो जाणण्याची आडव तेथ असेल बापा, तर अडचण काय की त्याला सांभाळायचा कसा आणि तो धारण कसा करायचा अंगावर, ही मात्र मोठीच अडचण आहे. लेवो जाणण्याची आडव तेथ असे बापा, तीच एक अडचण. तो वापरण्याची अडचण, कसा वापरायचा आहे माहीत नसल्याची अडचण त्या ठिकाणी असू शकते. आणि त्यामुळं हे कापराचे थळी व म्हणजे अलंकार एखाद्याला वापरता येणार नाहीत माहीत नसल्यामुळं. तैसे आदरी जाईल सत्कर्म, तसं एखादी व्यक्ती सत्कर्म आचरत असेल देखील उच्चरी जाईल ब्रह्मनाम, आणि ब्रह्मनामाचा देखील उच्चार करत असेल म्हणजे ओम तत्सत्चा देखील उच्चार करत असेल आणि सत्कर्माचं देखील आचरण करत असेल, परी नेणी जेल जरी वर्म विनियोगाचे, पण याचा विनियोग नेमका हे आपण सत्कर्म करतो आहोत आणि ब्रह्मनामही घेतो आहोत या दोन्हीचा मेळ कसा घालायचा, याचा विनियोग नक्की काय आहे, याचं वर्म जर माहीत नसेल तरी महंताची या कोडी घरा आलियाही वाढी, घरा आलियाही वोढी मानू नेणता परवडी मुद्दल तुटे. म्हणजे संत घरी येतील एखाद वेळेला आणि नुसता एखादी व्यक्ती एखादा संत नव्हे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संतांचा समुदाय आहे. कोडी म्हणजे कितीतरी संत. तो एक वेळ घरी येईल, स्वतःहून येईल, न बोलवता देखील येईल हेही शक्य आहे. मानू न देता परवडी, पण त्यांना योग्य मान कसा द्यायला पाहिजे, संतांशीही कसं बोलायचं. स्वामीजी म्हणायचे की हॅलो स्वामी, स्वामींशीही बोलायचं कसं, संतांशी सद्गुरूंशी बोलायचं कसं हे जर समजत नसेल, मानू नेणता परवडी त्यांना योग्य तो मान देता न आल्याने कितीतरी वेळेला संस्काराचीच उणीव असते. म्हणजे आदराने वागवताच येत नाही, कोणी कोणाला आदराने वागवलेलं यांनी पाहिलेलंही नसतं, यांच्यावर संस्कारही झालेले नसतात, त्यामुळं आदर कसा करायचा, गुरुजनांचा आदर कसा करायचा, माता पित्यांचा आदर कसा करायचा, आई वडिलांशी कसं बोलायचं, कोणती तरी मर्यादा बोलण्यामध्ये आहे का नाही, वडिलांना जो जाब विचारतो जाऊन, अशा मुलाला वडिलांशी कशा रीतीने वागायचं, कोणत्या मर्यादेने वागायचं हे कळत नाहीये, हे स्पष्ट आहे. जो शिक्षकांशी वाकडं धरतो, शिक्षकांची काय कधीतरी टिंगल करतो, योग्य नम्रतेने बोलत नाही, त्यांना शिक्षकांना मान कसा द्यायचा हे माहीत नाही, तसे संस्कार त्यांच्यावर झालेले नाहीत, तो संतांना काय मान देणार. आणि जर मान देता आला नाही तर मुद्दल तुटे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सगळं भांडवलच हातचं गेलं. काही जागा नक्की अशा आहेत की त्यांच्या पुढे बोलायचं नाही. भले त्यांचं चुकत असो, त्याच्यामध्ये गुरुजन आहेत, आई वडील देखील त्याच्यात आहेत. माझे वडील असं म्हणायचे की आई आहे ना, ते त्यांच्या आईबद्दल म्हणे, ती काही बोलली ना बोलू देत म्हणायचे. अशी एक जागा पाहिजे, एक याचा अर्थ आई वडील, की ते काय म्हणतील, ते त्याच्या पुढे एखाद्याला व्यक्ती म्हणून चुकत असेल त्यांचं, पण त्यांना जाणीव द्यायची नाही. एका विशिष्ट मर्यादेत राहायला जर तुम्ही शिकला नाहीत, आणि जर लक्षात ठेवा एकदा मर्यादा तोडली तर दुसऱ्यांदा तुटते, मग तिसऱ्यांदा तोडायला काहीच वाटत नाही, चौथ्यांदा, पहिल्यांदा तोडली त्याच्यापेक्षा जास्त कडक मुलगा होतो. गुरुजनांच्या बाबतही तेच घडतं. म्हणून प्रथमच मर्यादा तोडता कामा नये. नुसता नमस्कार करण्यासाठी रामचंद्रांची मूर्ती नाहीये इथं. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महंताची या कोडी घरा आली आही वोढी, ते आपणहून घरी आले मानू न देता परवडी मुद्दल तुटे, पण त्यांना मान योग्य तो सन्मान त्यांचा देता न आल्याने मुद्दल तुटे म्हणजे स्वतःच नुकसान होऊन जात, पुण्यक्षय होतो. का ल्यावया चोखट तीक भांगार एकवट, घालून बांधली मोट गळाजेवी. किंवा असं होतं की खरं म्हणजे चोख दागिना बनवायचा आहे, पण तो घडवण्यासाठी म्हणून त्याच्यात काही अशुद्धता मिसळली आणि सोनंही आहे, आणि त्याची मोठ बांधली, अलंकार केला आणि गळ्यात घातली, तर त्याच्यात काही एक त्या अलंकारामध्ये हिणकस आहे हा दोष राहतो. तैसे तोंडी ब्रह्मनाम, तसं तोंडामध्ये ब्रह्मनाम आहे. हाती ते सात्विक कर्म, आणि सात्विक कर्म देखील हाताने घडत आहे, असं दोन्ही आहे. विनियोगे विण काम विफळ होय, पण ते कर्म सात्विक कर्म का होईना, कोणत्या कर्माच्या न्यायाने करायचं. कर्माचा एक विनियोग आहे जो कर्मयोग म्हणून सांगितला, अगदी दुसऱ्या अध्यायापासून ते पाचव्या अध्यायापर्यंत कर्मयोगाचा विषय झाला. म्हणून कर्माचा एक विनियोग आहे. कर्म करत असताना कर्म देह मन बुद्धीकडून घडतं. देह मन बुद्धीचं कर्म, मी त्याच्यापेक्षा वेगळा, मी आत्मस्वरूप, मी वेगळा असल्यामुळं फलाशा जीवानी म्हणजे मी नको धरायला, ती देहाला फळं मिळणारच आहेत, जी मिळायची ती देहाची आहेत, माझी असं मी कधी समजणार नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा. मी करतो आहे, पण वस्तुतः मी अकर्ता आत्मा आहे. कर्माचा सत्कर्माचा देखील विनियोग आहे. सत्कर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर पूजा करत असताना विनियोग माहिती पाहिजे. सत्कर्म म्हणजे केवळ परोपकार नाही, परोपकार आहेच, परोपकार करत असताना परोपकार कोणत्या भावनेने करायचा याचा विनियोग माहिती पाहिजे. सत्कर्म म्हणजे केवळ दानधर्म नव्हे, दानधर्म आहेच, पण ते दान कशा प्रकारे द्यायचं या कर्माचा विनियोग माहिती पाहिजे. म्हणून कर्म जगताशी संबंधित आहे, देहाशी संबंधित आहे, देहाचा आणि जगताचा कर्मामध्ये संबंध आहे। ती देहभावना आपल्या जवळ न ठेवणं, आपण अकर्ता अभोक्ता असं लक्षात ठेवणं हा कर्माचा विनियोग आहे। आणि हे हा विनियोग घडण्यासाठी म्हणून तोंडी ब्रह्मनाम असलं पाहिजे। जर ब्रह्मनाम असेल आणि सत्कर्म असेल तर सत्कर्म करत असताना देहाची मर्यादा देह जगतापर्यंत पोचतो आणि मी ब्रह्मनामाच्या योगाने स्वरूपामध्येच राहतो, मी बाहेर पडत नाही कर्माबरोबर फळाकरता, अशी बुद्धी राहते। तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म, असं दोन्ही आहे। म्हणजे ब्रह्मनाम ही आहे आणि सात्विक कर्म ही आहे, पण सात्विक कर्माचा विनियोग माहिती नाही, ब्रह्मनामाचा विनियोग माहिती नाही। अशी जर परिस्थिती असेल तर विनियोगे विण काम विफळ होय। तर विनियोग माहीत नसल्यामुळं आपण सात्विक कर्म करून देखील आणि ब्रह्मनाम देखील तोंडात असूनही मोक्षापर्यंत जात नाही, शांती समाधानाला प्राप्त होत नाही। मोक्ष याचा अर्थ अगा अन्न आणि भूक पासी असे परिदेख, किती उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज बघा। अन्न ही आहे आणि भूक ही लागलेली आहे। अगा अन्न आणि भूक पासी असे परिदेख, जेऊ नेणता बालक लंघनची की, पण ते खायचं कसं हे न समजणाऱ्या बालकाला भूकही आहे आणि अन्नही आहे तरी लंघनच घडणार, उपवासच घडणार। का स्नेह सूत्र वैश्वानरा, झालीयाही संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाशून होे। किंवा वात आहे, सूत्र आहे, स्नेह आहे म्हणजे तेल अथवा घृत तूप हे आहे म्हणजे इंधन आहे, इंधनाला स्नेह असं म्हटलेलं आहे। तसं सूत्र देखील आहे, वात देखील आहे आणि वैश्वानर म्हणजे अग्नी देखील आहे। या तीनही गोष्टी उपलब्ध आहेत, पण त्या तुपामध्ये वात भिजवायची आणि तुपामध्येच ठेवायची आणि अग्नी त्या वातीला लावायचा ही जर कृती माहीत नसेल, हातवटी नेणता वीरा प्रकाशून होे, तर प्रकाश कसा निर्माण करता येणार। तैसे वेळे कृत्य पावे, वेळच्या वेळेला सत्कर्म तर करतो आहे, तेथींचा मंत्रही आठवे आणि त्यावेळेला मंत्रही म्हणतो आहे, कोणते मंत्र म्हणायचे तेही व्यवस्थित आठवत आहे, म्हणजे ओम तत्सतचता, इथं सगळं ओम तत्सतशी संबंधित आहे। परिव्यर्थ ते आघवे विनियोगे विण, म्हणून विनियोग किंवा अनुशासन या शब्दावर जी दोन दोन प्रवचन सुरुवातीला झाली, जर विनियोग नसेल, अनुशासन नसेल, तर सत्कर्मही आहे आणि मंत्रही आहे तरीही उपयोग नाही। जसं स्वामीजी सांगायचे की तीन भाऊ दुकानामध्ये आहेत, एक भाऊ दुकानाच्या पायरीशी उभा आहे, एक भाऊ काउंटरवर आहे आणि एक भाऊ गल्ल्यापाशी आहे. आणि गिराईक येताना स्वागत करतो आहे, गोविंद 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 असं म्हणून दुकानदार गिराईकाला बोलवतो आहे. दुसरा माल दाखवताना जी खरेदी केली वस्तू त्याचं पॅकिंग करताना नारायण 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 असं म्हणतो आहे. आणि तिसरा ती वस्तू हातात देऊन पैसे घेत असताना हरी 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 असं म्हणतो आहे. वेळे कृत्य पावे तेथींचा मंत्रही आठवे असं आहे. पण स्वामीजी असं म्हणत असत की दुकानात गिराईक येत आहे, रस्त्यावरून खूप जण जातात, जो तडाख्यात सापडतो तो महत्वाचा आहे. हॉस्पिटलच्या दारापुढून खूप जण जातात, जो हॉस्पिटलमध्ये आत जातो तो महत्वाचा आहे. आत तर एकदा यायला पाहिजे. म्हणून तो गोविंद गोविंद असं जो म्हणणार आहे तो आपल्याला सांगत असतो की गोंद्या आला रे, आलाय एक. आणि तो जो वस्तू दाखवतो पॅकिंग करतो तो नारायण 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 ज्याचा नारोबा बनवला आहे. आणि पैसे मिळाल्यावर मग हरी 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 म्हणणारा, हरण केलंय आता व्यवस्थित झालं, खिसा खाली झालाय. मी विनोद वाचला होता की डॉक्टर पेशंटला तपासताना म्हणतायत की तसं विशेष काही झालेलं दिसत नाहीये, स्टेथोस्कोपने तपासताना फक्त छातीपाशी थोडीशी सूज वाटतीये म्हणतात. तर पेशंट म्हणतो ती सूज नाहीये, पैशांनी भरलेलं पाकिट आहे वरच्या खिशात ठेवलेलं. तैसे वेळे कृत्य पावे तेथींचा मंत्रूही आठवे, परी व्यर्थ ते आघवे विनियोगे विण, म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक, विनियोगू तू ऐक आता याचा विनियोग तू ऐक. म्हणजे ओंकाराचा विनियोग काय आहे, तत्काराचा विनियोग काय आहे आणि सत्काराचा विनियोग काय आहे हे ऐक असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचं निरूपण संपवलं. तस्मात ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तप क्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिनाम. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।